कलिंगड वाल्या अरे इकडे ये की
आलो
अरे कलिंगड कशी दिली
हे बघा हे 10 रुपये 20 रुपये 33 रुपये
आणि त्याच्या पुढलं मोठ्याला कलिंगड कसं
नाही ते इकायचं नाही बाई
का तुझ्याकडून काय उधारी मागते बाई मुर्त्या ते काय नाही मला तेच कलिंगड पाहिजे भले जास्त पैसे घे
अहो बाई मी ते इकू शकत नाही इकलं तर माझं शेत मला मारल
कशा बाई मारेल
बाई तुमच्या डोळ्यात कचरा बिचरा गेलाय काय अहो ते कलिंगड नाहीये आमच्या शेतचे हेल्मेट आहे
अगो बाई खरंच माझ्या डोळ्यात कचरा गेला
ऐन उन्हाचा कडका होता वळी व आला भर बांधा भर न होते निघाले हात तडवा धरून वाटळीन बेजार केलं असा भिंगणा करून बाय बाय असा भिंगणा करून बाय 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 बाय
अग काय झालं
माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला कोणी येऊन फुंकर घाला या ना कोणी येऊन फुंकर घाला अग बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला गेला गेला
अशी लागवडी वाटते
अग बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला कोणी येऊन फुंकर घाला अग बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला 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 माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला कोणी येऊन फुंकर घाला या ना कोणी येऊन फुंकर घाला अग बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला गेला गेला